निरूपण सातवे तिचे लक्षण आता त्यांचा सावधान आठवित
देवासी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे अशा प्रकारची ही सख्य भक्ती देवाला देवा बरोबर परम सख्य करावं देवाला प्रेमानी प्रीतीनी आपल्या सोबत बांधून ठेवावं अशा प्रकारच्या भक्तीचं लक्षण सांगणारी सख्य भक्ती जवळपास आपल्या 12-13 ओव्या मागच्या वेळेला पाहून झालेल्या आहेत. समर्थांनी असं सांगितलं की देवाला जे अतिशय आवडतं तशा प्रकारे वर्तन करावं असं केलं असताना देवाशी परमसख्य होतं आणि मग देवाला काय आवडतं तेही समर्थांनी सांगितलं. भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपणासी तेची आवडावे मनासारिखे होता स्वभावे सख्यकडे नेमस्त. देवाला भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन आणि प्रेमळ भक्ताचं गायन आवडतं असं आणि आपण तशाच प्रकारे वर्तन करावं. समर्थांनी सांगितलेली जी भक्ती आहे ती विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावावे अशी भक्ती आहे. समर्थांच्या भक्तीमध्ये अर्चन भक्ती येते वंदन भक्ती येते तरी देखील विभक्त न होता केलेली भक्ती एकत्वानी केलेली भक्ती ही समर्थांना अधिक पसंत अशीच आहे आणि अर्चन भक्ती वंदन भक्ती या देखील एकत्वासाठीच करायच्या अशाच प्रकारचं समर्थांचं सांगण्याचा एकूण रोख आहे. असं असल्यामुळं ही जी नवविधा भक्ती आहे ही नवविधा भक्ती आत्मनिवेदन भक्तीच्या ठिकाणी जाऊन जेव्हा थांबेल तेव्हा देव आणि भक्त हे एक आहेत असाच भक्ताचा अनुभव असला पाहिजे आणि देव आणि भक्त एक आहेत अशा प्रकारचा भक्ताचा जो अनुभव अंतिम रीतीने होईल तर तेच श्रवणामध्ये भक्तांनी नेहमी ऐकलं पाहिजे. श्रवण त्याच्या विपरीत नसावं श्रवण देखील तसंच असावं. श्रवणामध्ये देखील देव आणि भक्त एक अशा प्रकारे जिथं निरूपण चालू असेल तिथं श्रवण करावं अद्वैत निरूपण जिथं असेल तिथं श्रवण करावं. श्रवणाने नंतर कीर्तनाने नंतर विष्णू स्मरण त्यांनी देखील एकत्व निर्माण व्हावं. हे जे एकत्व हे एकत्व भाव आणि भजन या दोन्ही गोष्टींनी संपन्न असावं. भक्तीच्या या ज्या चढत्या वाढत्या श्रेणी आहेत त्याच्यामध्ये निरूपण आणि कथा कीर्तन हे देवाला आवडतं असं समर्थ म्हणतात. निरूपण याचा अर्थ अद्वैत म्हणजे निरूपण सगुण कथा या नावं कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. त्यामुळं सगुण कथा जिथं जिथं चाललेल्या असतील त्या मोठ्या आवडीने ऐकाव्यात. प्रल्हादाची कथा ऐकावी रामाची कथा ऐकावी वामनाची कथा ऐकावी या कथा मोठ्या प्रेमाने ऐकाव्यात संतांची चरित्र ऐकावी आणि त्याच्या बरोबरीने जिथं जिथं निरूपण चाललेलं असेल तत्वम असी श्वेतकेतो इति हे श्वेतकेतो ते परमतत्व आणि तू एक आहात असं जिथं सांगितलं जातं तेही ऐकावं. देवाला या दोन्ही गोष्टी आवडतात आणि त्याच्या पुढं ते असं म्हणतात की प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. जो प्रेमळ झालेला आहे या सर्वाचा परिणाम म्हणजे हा भक्त प्रेमळ व्हावा अद्वैत भावांनी त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण व्हावं आणि त्या प्रेमाची सहज अभिव्यक्ती म्हणून तो जे काही सहज उत्स्फूर्त गाईल तर ते देवाला आवडतं असं समर्थ म्हणतात. आपल्याला देखील हेच आवडावं, आपण देखील आवडून हेच सर्व करावं. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे, आपण असी हेची आवडावे. मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. सख्य नेमकं कसं घडतं हाच मूळ मुद्दा आहे, हाच मूळ कळीचा मुद्दा आहे. सख्य घडतं म्हणजे मैत्री घडते. की सख्य घडतं म्हणजे दास्यत्वाच्या पुढं जाऊन आणि काही घडतं. सख्य घडतं म्हणजे नेमकं काय घडतं? देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. म्हणजे प्रेम करणं म्हणजे सख्य करणं, प्रीती करणं म्हणजे सख्य करणं. सख्य हे दोन्ही बाजूंनी होणारी घटना आहे, एकाच बाजूनी नव्हे. सख्य ही दोन्ही बाजूंनी संभवते. त्यामुळे श्रवणापासून ते दास्यापर्यंत ज्याची साधनेची वाटचाल चाललेली आहे तो दास्य करता करता मोठ्या एकरूपतेने नाम घेता घेता ध्यान करत असताना, पूजा करत असताना, दास्य भावानी सेवा करत असताना हळूहळू देवाच्या, भगवंतांच्या, सद्गुरूंच्या अतिशय जवळचा होतो. हनुमंतांची दास्य भक्ती की सख्य भक्ती, तसं अजून समजलेलं नाहीये. ती दास्य भक्ती दिसते पण रामचंद्रांच्या अंगाने ती सख्य भक्ती आहे. त्यामुळं भक्तीचं, दास्य भक्तीचं सख्य भक्तीमध्ये रुपांतर जेव्हा होतं त्यावेळेला जर काही होत असेल तर एका ठिकाणी केलं जाणारं जे दास्य आहे ते जसं गुरूंच्या ठिकाणी, जसं परमात्म्याच्या ठिकाणी, जसं भगवंताच्या ठिकाणी, तर तो दास्य भाव व्यापक होऊन एकूण प्रेम प्रीती ही अधिक अधिक भगवंताविषयी, देवाविषयी, सद्गुरूंविषयी अशी व्हायला सुरुवात होते. जेव्हा दास्यातून सख्यत्वाकडे जातो तेव्हा तो बोधाकडे देखील निघालेला असलाच पाहिजे. कारण याच्यानंतर जर काही असेल तर एकरूपता आहे, आत्मनिवेदन भक्ती आहे. त्यामुळे आत्मनिवेदनाच्या तळवटीची अशी जी सख्य भक्ती आहे त्या सख्य भक्तीच्या दरम्यान भक्ताच्या अंतःकरणात एकत्वाचे धुमारे निश्चित फुटलेले असले पाहिजेत. ते फुटतात आणि ते जेव्हा सद्गुरूंना समजतात तेव्हा सद्गुरू सख्य करतात. तो जेव्हा एकत्वाच्या पातळीवरून, एकत्वाच्या भूमिकेमधून असा जेव्हा पाहायला सुरुवात करतो तेव्हा ते सद्गुरूंना समजतं, तेव्हा ते भगवंतांना समजतं आणि भगवंत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेमप्रीतीने तो भगवंतांना जसा बांधतो तसं भगवंत देखील त्याला प्रेमप्रीतीनेच बांधतात. सद्गुरूंना तो जसा प्रेमप्रीतीने बांधतो तसे सद्गुरू देखील त्याला प्रेमप्रीतीने बांधतात. ही दोन्हीकडून घडणारी घटना आहे. सख्य भक्ती ही, दास्य भक्ती ही निश्चित एकतर्फी आहे, अर्चन भक्ती ही निश्चित एकतर्फी आहे, पादसेवन भक्ती ही निश्चित एकतर्फी भक्ती आहे, पण सख्य भक्ती ही दोन्ही बाजूंनी घडणारी अशी घटना आहे. आणि असं असल्यामुळं त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्तीच्या ठिकाणी असणारं प्रेम व्यापक होऊन जगताच्या ठिकाणी व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपोआप सद्गुरूंचं त्याच्याशी सख्य होतं. व्यक्तिनिष्ठित जे प्रेम होतं दास्यत्वापर्यंत ते प्रेम जसं तसं व्यापक होतं. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे असा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला जगताकडून देखील प्रीतीचा अनुभव यायला सुरुवात होते. सद्गुरूंकडून होतेच होते पण जगताकडून देखील होते. या सख्याची मौज अशी आहे की या सख्याच्या वेळेला प्रेम करणारे फक्त सद्गुरू नसतात त्या भक्तावर, सगळं जगत प्रेम करत असत. सख्याच्या वेळेला तो ज्या भावनेनी भगवंताला भजतो त्या भावनेनी भगवंत त्याला भजतो. पुढे समर्थांनी म्हटलेलंच आहे की आपण असता अनन्य भावे देव तत्कालची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आणि मग समर्थांनी थेट भगवद्गीतेतला एक श्लोकच लिहिलेला आहे, ये यथा माम प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम, असा तो श्लोक आहे. इथपर्यंत मागच्या वेळेला आपला आलेलं होतं. चौथ्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतात की जो मला ज्या भावानी बसतो त्याच भावानी मी त्याला बसतो. त्याच्या आधीचा श्लोक असा आहे की वीत राग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. वीत राग भय क्रोधा जनी भय क्रोध आणि काम हे आवरलेले आहेत, जे मनमय झालेले आहेत, माझ्याशी एकरूपता ज्यांनी साधलेली आहे. माम उपाश्रिता हा वर माझं भजनही करतात, माझी उपासना करतात असे. बहवो ज्ञान तपसा ज्ञान आणि तपानी पुता पवित्र झालेले असे माझ्या भावाला येऊन पोचतात. ये यथा माम प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम, जे मला ज्या भावानी बसतात त्या भावानी मी त्यांना भजणारा असतो. त्यांचं ज्ञान आता त्यांना असं सांगतं की शाळीग्रामामध्ये विष्णू आहे, पण विष्णू केवळ शाळीग्रामामध्ये नाही, विष्णू व्यापक विश्वामध्ये भरून राहिलेला आहे असं त्यांचं ज्ञान त्यांना सांगतं. आणि त्या ज्ञानाने ते विश्वाला भजतात, तेव्हा सगळं विश्व त्यांना देखील भजतं. ते जसं सर्वांवर प्रेम करतात विष्णू भावानी, तसा सर्वत्र असलेला विष्णू त्या भक्ताला सांभाळतो, त्या भक्तावर देखील तितकंच प्रेम करतो असं इथं सांगितलेलं आहे. सख्य भक्ती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सहसा कल्पना येईल की सद्गुरूंशी कसं सख्य करावं, सद्गुरूंच्या गळ्यात हात टाकू की त्यांच्याशी विनोदानी बोलू की त्यांच्याशी फार प्रेमानी वर्तन केलं म्हणजे सख्य होईल. सख्य तेव्हा होईल की सर्व जगताशी आपण अत्यंत प्रेमभराने, तुका म्हणे एक्या देहाचे अवयव अशा भावाने जेव्हा वर्तन करू तेव्हा सद्गुरूंचं प्रेम आपोआप ओढवलं जाईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रेम परत मिळालेलं असतं तेव्हा तेव्हा तुम्ही प्रेम पेरलेलं असतं, तेच प्रेम तुम्हाला परत मिळतं. जेव्हा कोणी एखादी व्यक्ती वैफल्यग्रस्त होते तेव्हा त्यांनी तेच पेरलेलं असतं, तेच वैफल्याच्या अंगाने त्याच्याकडे परत आलेलं असतं. जेव्हा कोणी एखादी व्यक्ती वृक्ष असते तेव्हा ती वृक्षता त्याच्या डोळ्यात असते, त्याच्या बोलण्यात असते, ती इतरांना समजते आणि मग अचानक दुसराही त्याच्याशी बोलताना वृक्ष होऊन जातो. तुम्ही असं कधी पाहिलंय की अत्यंत आनंदी आणि प्रेमळ आणि हास्यविनोद चाललेल्या अशा ठिकाणी एखादी गंभीर आणि दुःखी व्यक्ती येऊन बसली आहे, असं कधी तुम्ही पाहिलंय? जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथलं वातावरण देखील एकदम वेगळं होऊन जातं. सर्वजण त्याच्याशी त्याच भावाने बोलायला सुरुवात करतात. तुम्ही जसे असता तर ते तुम्ही जगात तसं पेरल्यामुळे तुम्हालाही जगताचा तसा अनुभव यायला सुरुवात होते. हा जो सख्याचा आणि परमप्रेमाचा अनुभव आहे, हा परमप्रेमाचा अनुभव तुम्ही पेरता आणि तुम्हाला तो कितीतरी पटीने शतपटीने असा परत यायला सुरुवात होते. ही सख्य भक्ती आहे. ही सख्य भक्ती व्यापक करते. दास्य भावाच्या वेळेला जी सख्य भक्ती एका ठिकाणी संकुचित होती, सद्गुरूंच्या ठिकाणी होती, पांडुरंगाच्या ठिकाणी होती आणि कुठं होती, पण तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे. अशी जेव्हा परिस्थिती, असा जेव्हा बोध निर्माण झाला, हाती घेऊन तूप वाटी, नामा धावे श्वाना पाठी, उभा उभा जग जेथी, कोरडी कैसी खासी रो. जेव्हा वाळवंटात लूट भरलेलं कुत्र हा जगजेठी वाटायला लागला नामदेवांना, नाहीतर त्याच्या आधी असं म्हणतात की नामदेवांची परिस्थिती अशी होती की जगजेठी म्हणजे फक्त विटेवरचा, तेवढाच असेल तो माझा देव, याच्यापेक्षा दुसरा देव आहे, कोणी वंदनीय पूजनीय आहे असंही नामदेव मानत नव्हते. पण जेव्हा तो लूट भरलेला कुत्रा त्यांना जगजेठी वाटायला लागला तेव्हा त्यांची दृष्टी कशी होऊन गेली. म्हणून सगळ्या जगताकडं जो कोणी परमप्रीतीनी पाहतो त्याच्यावर परमप्रीतीचा वर्षाव होतो. दगड जणू असलेले डोळे तेही जगतामध्ये दगडच देतात, त्यामुळं मग त्यांचे डोळेही तसेच बनतात आणि ती व्यक्तीही जणू तशीच होऊन जाते. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे, ये यथा माम प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम. आणि नेहमीच असं झालेलं आहे. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक व्यक्ती, ती व्यक्ती सर्वांनी नेहमी हळूवारच पाहिली, लोक त्यांची चेष्टाही करत असत, साधं दार जरी उघडायचं असलं तरी देखील दाराला देखील केवढा आदर देऊन दार उघडत असत, चपला जरी घालायच्या असल्या तरी देखील ती चप्पल जणू सजीव गोष्ट आहे अशा पद्धतीने चपलेशी वर्तन करत असत. आपला अंगरखा, सभोवतालचं विश्व, याच्याविषयी ते फार फार प्रेमळ होते आणि सर्वांशीच ते मग तशा प्रेमानेच वर्तन करत असत. केवळ अचेतन गोष्टींची नाही, सचेतन गोष्टींबरोबर देखील ते तशाच प्रेमाने वर्तन करत असत, तशाच प्रेमाने बोलत असत. आणि व्यवहारी जग त्यांना जरा वेडाच समजत असे, याला तारतम्य नाही असं म्हणत असे. अगदी शेवटी पुढं कधीतरी कोणाला तरी असं समजलं की या व्यक्तीला जगात दुःखाचा अनुभवच जणू आलेला नाही अशा प्रकारचा हा माणूस आहे. त्याला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला की मी सर्वांना सुख दिलं, मला दुःखाचा अनुभव आला देखील कधी कधी, पण तोही सुख घेऊन आल्यासारखा झाला, मला दुःख होऊ नये म्हणून जणू सगळ्यांनीच काळजी घेतली. त्याने पेरलेलंच तसं होतं, त्यांनी असं सख्य केलेलं होतं की त्याला देखील सख्याचाच अनुभव आला. काही काही ठिकाणी प्रतिध्वनी येतो. मी एकदा एका प्रतिध्वनी येतो इको पॉइंट अशा ठिकाणी गेलो होतो, तर तिथं किती लोक काय काय ओरडत होते, तू गाढव आहेस असं म्हटल्याबरोबर तिथून तू गाढव आहेस असा आवाज येत होता. आणि जगताचं नेमकं तेच वर्तन आहे, म्हणून सगळ्या जगताला जे तुच्छतेमध्ये काढतात ते जगाच्या तुच्छतेमध्ये जमा होतात. तुम्हाला जी जगताकडून वागणूक मिळते त्यावरून तुम्ही जगताला काय देताय हे समजतं, तुम्ही काय पेरताय हे समजतं. सत्य भक्ती ही त्याबाबत आपल्याला सावध करणारी गोष्ट आहे आणि सत्य भक्ती ही कुठली वागण्याचे प्रॅक्टिस नाहीयेत. श्रवणापासून ते दास्य भक्तीपर्यंत त्याचा बोध हळूहळू करून परिपूर्ण होणं अपेक्षित आहे. असा बोध ज्याचा परिपूर्ण झालेला आहे अशी व्यक्ती कशा प्रकारे वर्तन करेल की जेणेकरून सद्गुरूंचं प्रेम ती व्यक्ती ओढवून घेईल हे इथं सांगितलं जात आहे. सद्गुरूंचं प्रेम ओढवून घेईल याचा अर्थ जग सर्वत्र गुरु दिसेल अशा प्रकारे. सद्गुरूंचं प्रेम तर त्याला मिळेलच, पण ज्याचं प्रेम मिळेल तो गुरुच असला पाहिजे असं त्याला वाटत नाही. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. ज्याचं जसं भजन आहे ते म्हटलंय ना, देवान भावयतानेन ते देवा भावयन दुवा. तुम्ही देवांची जशी भावना कराल, तुम्ही देवांची जशी संभावना कराल, तशीच देव तुमची संभावना करतील. भगवद्गीतेमध्ये याच्या पुढे आलेला आहे, तुम्ही देवांची जशी भावना करतात तसेच देव तुमचीही भावना करतात. या ठिकाणी देव याचा अर्थ आपल्या खेरीज इतर सर्व मनुष्य मात्र म्हणजे देव, सर्व प्राणी मात्र म्हणजे देव, प्राणी पशु जगत पक्षी जगत म्हणजे देव आणि निसर्ग मात्र म्हणजे देव असं म्हटलेलं आहे. जे यज्ञ प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही देवांची जशी भावना कराल तशी देव तुमची भावना करतील. परस्परम भावयंतः श्रेयः परमवाक्सः, अशा प्रकारे जर परस्परांची भावना केली तर परमश्रेय तुम्हाला प्राप्त होईल. ते तिथं समर्थ म्हणतात. फक्त हे सख्य या सत्रामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला जर शांती अपेक्षित असेल तर आपण शांतीपूर्ण बोलणं गरजेचं आहे. आपल्याला जर प्रेम अपेक्षित असेल तर आपण प्रेमपूर्ण बोलणं गरजेचं आहे. आपुल्या मनासारीखे न घडे तेणे गुणे तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. आपल्या मनासारखं घडलं नाही तर न घडल्यामुळे आपली निष्ठा मात्र या वचनावरून मोडते असं उघडच आहे. की जगामध्ये सगळ्यांना व्यक्ती म्हणून तुम्ही निश्चित आवडणार नाही, कोणीही जरी झालात तरी सगळ्यांना आवडणार नाही. जिथं रामाला शत्रू असतात काही कारण नसताना, तुमची जी प्रकृती आहे प्रकृती म्हणून तुम्ही जे आहात ते सगळ्यांना मान्य नसतात. आपण आपल्या स्वतःला कोणीही जरी समजत असलो तरी देखील प्रकृती म्हणून आपण सगळ्यांना आवडत नाही, निश्चित आवडत नाही. प्रत्येकाचीच ही परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्या मनासारखं घडेल अशी शक्यता अनेक वेळेला धूसर होऊन जाते. आपण एका तऱ्हेने वर्तन केल्यावर समोरची व्यक्ती त्याचा प्रतिसाद म्हणून आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे वर्तन करेल अशी शक्यता कमी राहते. सुरुवातीच्या काळात तर जवळपास नसतेच साधकाच्या पक्षी, कारण मुळात साधक हा सज्जन आहे हेच जग मानायला तयार नसतं. तिथपासूनच सुरुवात असते. हा कोणीतरी दुग्धाचार्य समजतो स्वतःला, आपल्यापेक्षा जास्त शहाणा समजतो, अशी अशी सर्वसाधारण किंवा वेगळा समजतो अशी काहीतरी कल्पना असते. असं असल्यामुळे साधकाची असूया जरा जास्तच केली जाते. कुटुंबात देखील केली जाते, मित्रमंडळीत केली जाते, नातेवाईकांमध्ये केली जाते, कारण तो थोडस जगा वेगळं जीवन जगू इच्छित असतो. तो ज्यांच्या अंतर्यामी परमात्मा पाहतो असे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नसतात. अडचण इथं असते. तो सगळीकडे ब्रह्म पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला तो खोटा आहे अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे पाहत असतात. असं असल्यामुळं त्याला जसं वाटेल तसे तसे परिणाम सुरुवातीला तर मुळीच येत नाहीत. तो एखाद्याशी खूप सौजन्याने वागला, खूप गोड बोला तर लोक गोड बोल्या म्हणतात. लोकांची देखील एक विचित्र मानसिकता असते. असं असल्यामुळं तो त्यांनी कसंही जरी वर्तन केलं तरी देखील त्याच्यात काही ना काहीतरी खोड्याया निघायच्याच. आणि त्यामुळं त्यांनी इथपर्यंत मिळवत आणलेला बोध, एका व्यक्तीची सेवा दास्य करत मिळवत आणलेला बोध जगताच्या ठिकाणी मात्र उधळून लावला जाण्याची शक्यता असते, तो न टिकण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही ज्याचं श्रवण करता त्याला तुमची किंमत असते, कारण त्याला आपण काय सांगतो ते माहीत असतं, काय दर्जाचं आहे ते माहीत असतं, आणि ऐकणाऱ्यालाही माहीत असतं की आपण काय दर्जाचं ऐकत आहोत. तुम्ही ज्याचं स्मरण करता, ज्याचं कीर्तन करता, ज्याचं पादसेवन करता, ज्याचं अर्चन करता, ज्याच्याकडून बोध मिळवता, ज्याचं दास्य करता, पण त्याचं सांगणं मात्र सर्वत्र तो प्रभू समत्वानी भरून राहिलेला आहे असं असतं. आणि जेव्हा तुम्ही ते करायला जाता तेव्हा मात्र तुमच्या मनासारखं काही घडत नाही असं व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला एक प्रकारची निंदा साधकाच्या वाट्याला येते. साधकाच्या वाट्याला सरळ गोष्टी फार कमी येतात, निंदा वाट्याला येते, तिरस्कार येतो, उपहास, कुचेष्टा याही गैरसमज याही गोष्टी येतात. तुम्ही तुमचं प्राधान्य ठरवले म्हणून केंद्रात येता आणि एका घरगुती अत्यावश्यक कार्यक्रमाला तुम्ही नंतर जाऊ असं म्हणता तर तुम्हाला तिथं ऐकवलं जातं की यांचं नेहमीच यांचं केंद्र केंद्र असं होतं. तुम्ही खट्टू होण्याची शक्यता असते. तुम्ही ज्या भावाने लोकांकडे पाहता त्या भावाने लोक तुमच्याकडे पाहत नाहीत, उलट ऑड मॅन आउट अशी आपली परिस्थिती होती असं तुम्हाला वाटत राहत. आणि असं सातत्याने जर व्हायला लागलं तर साधकाला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय, आपण जे ऐकतो ते तिथं ठेवलं पाहिजे आणि लोकांमध्ये मात्र ते जरा बाजूला सारून मिसळलं पाहिजे, तरच लोकांचं प्रेम संपादन करता येईल. निष्ठा मोडून पडते. ही जी निष्ठा मोडणं गोष्ट आहे तर ती साधनेची निष्ठा, विचाराची निष्ठा, आचाराची निष्ठा, ज्या निष्ठेने तुम्ही दृष्टी ठेवलेली आहे त्या दृष्टीसंबंधीची निष्ठा ही कमकुवत होते, ही डळमळीत होते. समर्थ असं म्हणतात जर असं झालं तर दोष तुमच्याकडेच आहे, कारण प्रत्येकालाच या परिस्थितीतून जायला लागलं. तुकाराम महाराजांसारख्यांना तर फार फार कठीण परिस्थितीतून जायला लागलं. अतिशय उत्तम श्रवण तुकाराम महाराजांचं झालेलं होतं. नाथ भागवताची पारायणं त्यांनी 1000 पारायणं केली भंडाराच्या डोंगरावर बसून, नामस्मरण केलं, ध्यान केलं, त्यांना स्वप्न दृष्टांत झाला त्याला अनुसरून त्यांनी साधना केली. पण असा हा मनुष्य मोठा आहे हे लोकांना कसं कळणार हा प्रश्न राहतोच. त्यांनी कविता केल्या तर यांना कविता करण्याचा अधिकार नाही असं लोक म्हणायला लागले. यांना कसलाच अधिकार नाही, ज्याला मी प्रपंचच करता येत नाही त्याला कसला काय अधिकार. सुरुवातीला तर हे असंच राहणार. साधारणपणाने दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा रीत अशी असते की तू माझ्यापेक्षा थोडासा कमीच आहेस अशीच रीत असते, दुसरा माझ्यापेक्षा जरा कमीच आहे या यानेच त्याच्याकडे पाहिलं, त्याचं व्यंग, त्याचं न्यून कुठंतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर त्याला प्रतिकार घडला त्या व्यक्तीकडून तर जास्तीत जास्त तू आणि मी बरोबरीचा इथपर्यंत आपण येतो. आणि मग त्या बरोबरीपेक्षा देखील तो श्रेष्ठ आहे असं वाटलं तर त्याचा मत्सर, आणि मत्सरी करण्याच्या पलीकडे तो मोठा झाला असं म्हटलं तरच तो मान्य होतो, नंतर कधीतरी नमस्काराला योग्य होतो. इतकं सहजासहजी पूजपण तर कोणालाच येत नाही. या सगळ्या वाटचालीमध्ये धीर धरणं आणि निष्ठा न मोडता चालणं हे फार गरजेचं असतं. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजच आली तरी याचा दोष दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे नाही, करणाराकडेच आहे. साधना करण्याची माझी जबाबदारी आहे. मला घालून पाडून बोलणारे जे कोण मित्रमंडळी असतील तर त्यांची नाही, त्यांना तर काहीच नाही. आज मी नाही तर दुसरा कोणीतरी त्यांच्या तडाख्यात सापडेल. समर्थ म्हणून असं म्हणतात की मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना. आता गुरु हा गुरु हे जगत आहे असं जर धरलं तर हे जगत आपल्यावर प्रसन्न होत नाही तरी चातकासारखी दृष्टी राखून आपण जगताकडे पाहणं, मेघाकडे पाहणं, नंतर कधीतरी सख्य. चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. ऐसे असावे सख्यत्व. एक आधार मात्र असतो तो भगवंताचा. भगवंतही खूप ऍबसर्ट कल्पना वाटत असेल तर सद्गुरूंचा. त्यांचं दास्य आणि त्यांच्याकडून मिळालेल्या बोधाने सगळ्या त्यांच्या सकट सगळ्या जगताशी प्रेम प्रीतीने वर्तन. सद्गुरूंच्या ठिकाणी नाउमेद होत नाही, चांगल्या साधकांच्या ठिकाणी नाउमेद होत नाही, कितीतरी सरळ सज्जन असतात त्यांच्याकडूनही नाउमेद होत नाही. पण माणसाची प्रवृत्ती ही अशी असते की 100 ठिकाणी नाउमेद होत नाही पण 1-2-3 जण नीट वागत नसले तर त्यांचं जास्त स्मरण होतं. तुम्ही बोलवलेल्या समारंभाला 100 जण आले पण 2-3 जण आले नाही तर त्यांच्याविषयी डोक्यात फार राहतं की हे नाही आले. ही जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक भाव आहे आणि तो ओलांडणं कठीण जातं हाच मुख्य मुद्दा आहे. ऐसे असावे सख्यत्व. कसं मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व. भगवंतावरील ममत्व सांडूच नये. विवेकाने सत्व धरावं. तुम्हाला सत्व म्हणजे गव्हाचं सत्व काढतात, गहू आहे त्याच्याही आत काय भिजवत टाकून आंबवून मग त्याच्याही आतलं जे काढलं जातं ज्याच्यात खरी शक्ती असते त्याला सत्व असं जे म्हटलेलं आहे तशा प्रकारचं सत्व आतापर्यंत श्रवणापासून दास्यत्वापर्यंत जो काही प्रवास घडलेला आहे त्याच्यातून हा नेमकं सत्व घेणारा असा असला पाहिजे आणि त्या सत्वाने व्यवहार करणारा असला पाहिजे. आता तो कमजोर नसला पाहिजे. त्यांनी असं जरी सर्व झालं तरी भगवंतावरील ममत्व सांडूच नाही. याच्यासाठी त्याला आधार हाच की भक्तीभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे. देवा आपण तैसे जीवर्तावे, आपणासी तेची आवडावे, हा उपक्रम चालू ठेवावा आणि जगताला प्रेम प्रीती वाटत चालणं हेही चालू ठेवावं. हा एवढाच एक उपाय आहे. आणि जगताच्या वर्तनाकडे तसं दुर्लक्ष करत राहावं. सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा. भगवंताला सखा मानावा आणि माता पिता गण गोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा याचा एक अर्थ असा केला जातो की माता नव्हे, पिता नव्हे, गणगोत नव्हे, विद्या लक्ष्मी धनवित्त नको, एक परमात्माच पाहिजे असा एक अर्थ केला जाऊ शकतो. किंवा माता परमात्मा आहे या भावनेनी मातेकडे पाहणे, पिता परमात्मा आहे या भावनेनी माते इथं काय केलंय भगवान, भगवंताशी सख्यत्वाचा संबंध जोडावा. आई बाप गणगोत विद्या लक्ष्मी पैसा अडका ऐश्वर सकळ काही आपल्याला भगवंत आहे ही खरी भावना ठेवावी. याचा अर्थ असा की मानवी जीवन संबंधमय असावे. बघा बेचारे महाराजांनी केलंय, माणसाचा ज्या ज्या व्यक्तीशी आणि वस्तूशी संबंध येतो त्या त्या व्यक्तीवर आणि वस्तूवर त्याचे महत्व प्रेम आपलेपण पाडले जाते, त्यातून उरलेले भगवंताच्या वाट्यास येते. श्री समर्थ आवर्जून सांगतात की ज्याला भगवंतांच्या सख्याचा आनंद लुटायचा आहे त्याने इतर सर्व ठिकाणचे प्रेम गोळा करून ते सगळे एका भगवंताच्या चरणी केंद्रित करणे अवश्य आहे. हा अर्धा भाग आहे असं मी सांगतो तुम्हाला. आणि जे भगवंताचं प्रेम आहे ते माते, माता, पिता, गण, गोत यांना वाटणं हा ठीक आहे अर्थ, पण तरी देखील आता माता परमात्मा, पिता परमात्मा, गणगोत परमात्मा असं जर म्हटलं तरच त्यांच्याकडून त्या भावनेनी परत येईल. अशा प्रकारे भगवंत सखा मानावा. सर्वांशीच ते परमात्मा आहेत या भावनेनीच वर्तन करावं. सर्वांचं प्रेम काढून एका परमात्म्याला लावावं हा अर्थ नाहीये. हा अर्थ दिला इथं, एखाद्या वेळी त्यांनी लक्षही घातलं नसेल काय जो तेव्हा केला असेल तो. उलट सद्गुरूंचं जे प्रेम मिळवलेलं आहे आणि सद्गुरूंवर जे प्रेम करतो ते प्रेम आता सर्वत्र करण्याची गरज आहे, तेव्हा सख्यभाव उदित होईल. पुढं होईल तशाच देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. आता देवा वेगळं कोणी नाही, जे आहेत ते मला सर्व देव बोलताना तर असं सगळे म्हणतात की देवा वेगळं कोणी नाही, पण खरं पाहिलं तर त्यांची निष्ठा तशी नसते असं समर्थ म्हणतात. समर्थांनाही माहिती आहे, तुम्ही म्हणाल ते करू, पण जर आपल्या मनासारखं म्हटले तर ते करू असा त्याचा खरा अर्थ असतो. म्हणतात पुष्कळ देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, पण तुमचं आणि माझं म्हणणं जर एक आलं तर मग तसं करू, नाहीतर मग तो हा म्हणला तो म्हणला की तसं नको बाबा करू, मग मलाही ते पटलं म्हणून मग मी वेगळं केलं असे बहुतांश. त्यांची निष्ठा काही तैसीच नसेल म्हणून मी ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे. ही जी सख्य भक्ती आहे ही सख्य भक्ती ही व्यापकाकडे घेऊन जाणारी अशी आहे. बाकीच्या अर्चन वंदन भक्ती पादसेवन भक्ती उघड उघड केवळ सद्गुरूंप्रती आहे, पण ही मात्र विश्वाकडे घेऊन जाणारी अशी आहे. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. देवाच्या पेक्षा वेगळं कोणी नाही असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात त्यांची निष्ठा तशी नसते म्हणून मी ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे. अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. आपल्या मनोगता करता जरी भक्त झाला तरी, जरी साधक झाला तरी, त्याला काही एक सांसारिक मनोगत असतं, व्यावहारिक मनोगत असतं. भक्त झाला याचा अर्थ सदा सर्व काळ सोहम भावामध्येच रत आहे असं भक्त फार क्वचित. त्याला नोकरी करायची आहे, त्या ठिकाणी आजचं विशिष्ट काम पूर्ण करायचं आहे, हे कोणाच्या वाट्याचं टळत नाही. घरी आल्यानंतर मुलं ग्राउंडवर जायचे, त्याची फी मागणार आहेत, हे काय टळणार आहे? या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकरता तुम्हाला वेळही द्यायला पाहिजे, योग्य तो न्यायही द्यायला पाहिजे आणि योग्य ते वर्तन करणं हे गरजेचंच आहे. आणि आपलं जे मनोगत आहे त्याप्रमाणे सर्वजण वर्तन करतील असं होणं शक्य नाही. मला पुष्कळ असं वाटतं की माझ्या घरातले सगळेजण माझ्यासारखाच परमार्थ करावेत, आपल्यातल्या प्रत्येकाची अशी इच्छा आहे. कोणाकोणाला असं वाटतं की माझी पत्नी जर आली तर फार बरं होईल, मग म्हणजे मग आम्ही दोघं मिळून छान करू. पत्नीला असं वाटतं की माझ्याबरोबर जर पती आला तर फार छान होईल, म्हणजे मग करायचं तुझं तुलाच, जरी पती आला तरी तुझ्या शेजारी ध्यानाला बसेल एवढंच आहे, पण मन आवडायचंय तुझं तुला, विचाराकडे साक्षीत्वानी पाहायचंय तुझं तुला. आता पतीही करतोय एवढं एक सर्वसाधारण समाधान सोडलं तर त्याच्यात विशेष काही नाही. साधनेच्या प्रगती करता म्हणून जर पाहायचं झालं तर बाह्यतः विरोध होणार नाही. पतीही करायला लागला तर दोघं मिळून करू, पण खरा परमार्थ एकट्यालाच एकालाच असं करायचं आहे. आपलं जे मनोगत असतं ते मनोगत कदाचित सांसारिक असतं, कदाचित पारमार्थिक असतं. आपली मुलं यावीत असं आपल्याला स्वाभाविक वाटतं. हे जे आपलं मनोगत आहे ते मनोगत आणि देवाचं वर्तन, देव म्हणजे कोण? आता आपल्या अवतीभोवती असणारा समाज, ज्यांना आपण माता पिता गण गोत म्हणतो हे सगळे देव झाले. तर हे आपल्या मनोगतासारखं वागतील असं नाही बरं का? त्या विचाराची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना जेव्हा तशा रीतीने पटेल आणि तेवढी तीव्रता त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हाच ते कसं वर्तन करतील. आणि आपलं मनोगत ही फार प्रसिद्ध गोष्ट असते. काही वर्षांपूर्वी आपल्या केंद्रातल्या एका मुलाचे वडील माझ्याकडे आले की पहिल्या वर्षाला इंजिनिअरिंगच्या नापास झाला, अभ्यासामध्ये लक्ष नाही, त्यांच्या सासूबाई यायच्या केंद्रामध्ये, म्हणून मग तेही आले आणि मला सांगायला लागले. त्याला घेऊन आले ते, याला काहीतरी सांगा. मुलगा खूप चांगला होता, अजूनही केंद्रात येतो, पुण्यात सध्या नाही. खूप चांगला मुलगा होता. काय रे, तर तो काही खाली मान घालून बसला आणि हे रागवून बोलत होते. याची संगत कारण असेल, याचे छंद कारण असतील, त्याला जरा तुमच्या ह्याच्यात घ्या असं म्हणाले. त्याची आजी म्हणाली की अरे इथं सगळी तरुण मुलं येतात. तो यायला लागला, हळूहळू रमला, पुढे तो चांगला इंजिनियर झाला, अजूनही पुढे काहीतरी शिकला. पण दरम्यानच्या काळात त्याच्या तो यायला लागला, इयर डाऊन झालेला असल्यामुळं त्याला फक्त अभ्यास करायचा होता आणि परीक्षा द्यायची होती. त्या काळात तो अभ्यासही करायचा आणि केंद्रातही येणं त्याचं वाढलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्याचं कॉलेज सुरू झालं. तेव्हा त्याचे वडील म्हणाले की हा फार केंद्रात येतो, याला सरळ देखील सांग. याला तुमच्यात घ्या असं जे म्हणत होते ते म्हणायला लागले की आता कॉलेज वगैरे आपलं जे काही आहे ते घेऊन कधीतरी जा असं मी त्याला म्हणतो, तर हा तर सारखाच केंद्रात येतो, हा अभ्यास कधी करेल? मी म्हटलं हो करेल ना. नाही नाही म्हणाले, त्याला काहीतरी सांगा. हे आपुल्या मनोगता कारण आहे. तो सारखाच आता ध्यानाला बसायला लागला. आधी म्हणत होते जरा ध्यान वगैरे करेल, एकाग्र होईल, अभ्यास करेल, मार्क मिळवेल, तर मग म्हणायला लागले की तुम्ही जरा जास्तच मात्रा दिली, हा जास्तच ध्यानाला बसायला लागला. आपुलिया मनो म्हणजे आपल्याला फक्त आपल्या मनोगताशी संबंध असतो. म्हणजे मुलाला काय करायचंय त्याचं मनोगत काय हे याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नसतं. आणि मग त्याला पकडून ज्याच्याकडे घेऊन येतात त्यांच्याशी तर काहीच कर्तव्य नसतं. तो आपलं पहिलं वर्ष त्याचं नीट सुटणं आणि पुढे नीट रांगेला लागणं एवढ्याशीच त्याचा माझा संबंध जणू होता. पण तसं झालं नाही. तो अतिशय चांगला पास झाला, खूप चांगल्या रीतीने तो इंजिनियर झाला, आता खूप चांगल्या ठिकाणी आहे. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधाचं येणे, आणि खरंच त्यांचं केंद्रात येणं बंद झालं. वडिलांचं मात्र केंद्रात येणं बंद झालं. तुमचं केंद्र तुमचं असं ते म्हणायला लागले. ऐसी नभेत की लक्षणे सख्य भक्तीची, देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. देवाच्या इच्छेने वर्तन करावं. आज तुम्हाला दुध्या भोपळ्याची भाजी देवाला म्हणावं की देव करील ते मानावे, मग साहेबी बर का. नोकरी याचा अर्थ ताबेदारी असतो. नोकरीच्या ठिकाणी नोकरी आणि स्वाभिमान ही फार मोठी घुसमट होणारी गोष्ट राहते. नोकरी आणि स्वाभिमान अडचणीच्याच गोष्टी आहेत. स्वाभिमान सहसा प्रत्येक वेळेला कोणी पायदळी तुडवत नाही तुमचा, पण नोकरीच्या ठिकाणी एखादी वेळ अशी येऊ शकते तेव्हा ही नोकरी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. ही नोकरीच आहे कितीही म्हटलं तरी. अशा वेळेला देव करील ते मानावे, देवाचे इच्छेने वर्तावे, हेच जास्त चांगलं. मग सहजची स्वभावे कृपाळू देव. एका इथं पुण्याजवळ मला असं वाटतं नगर रोडला एक आर्ट्सशी संबंधित काही कॉलेज आहे, आर्किटेक्ट किंवा काही असं. तर तिथं एक मुलगा, तो इतका इनोव्हेटिव्ह होता की पण तो जे आर्टवर्क करायचा त्याच्या शिक्षकांनी प्रोफेसरांनी त्याला जी कल्पना दिलेली असायची त्याच्यापेक्षा वेगळं तो करायचा. ते यांना निश्चितच आवडायचा नाही आणि त्यामुळं त्याला मार्क नाहीत. त्याचं सगळं त्याची आई त्याला घेऊन आली. मी त्याला असं म्हणलं तुझं जे इनोव्हेशन आहे त्या इनोव्हेशनमध्ये दुसऱ्याचं ऐकायचंच नाही अशा प्रकारचा एक भाव शिरतोय की काय हे बघ. तुला या प्रकाराने करावं असं वाटतं हे बरोबर आहे, पण तू बाहेर पडशील ग्रॅज्युएट होऊन तेव्हा काही ते तुझा हात धरून तुला असंच काढ म्हणणार नाहीयेत. ते म्हणतात तसं जर तुला काढता येणं शक्य असेल तर आज ते म्हणतील तसं तू कर. तुला दुसऱ्याही प्रकारांनी करता येतं आणि त्यांच्यापेक्षा तुला जास्त समजतं असं तुला वाटत असेल आणि समजतही असेल. समजा काही काही विद्यार्थी तितके ब्राईट असतात, पण असं धरायचं कारण नाही प्रत्येक वेळेला की ते त्यांनाच समजत नाही काही. आणि तो तसं करायला लागल्यानंतर तो फार फार उत्तम विद्यार्थी म्हणून झाला. कारण कधी कधी इंटरनल क्रेडिट असतं. तुम्ही किती योग्य रीतीने ओबिडियंट आहात किंवा ऐकता हेही पाहिलं जातं. आणि जेव्हा तुमचं असेसमेंट दुसऱ्यावर अवलंबून असतं त्यांना देव मानण्याची जर प्रवृत्तीच नसेल आणि जर अहंकाराचाच खेळ चालू राहणार असेल तर विद्यार्थी दशेत इतका अहंकार तर तू मोठेपणी काय करशील. म्हणून जर एखादं तुम्ही सांगितलं पण ते वरिष्ठांना मान्य नसेल तर ते म्हणतील तसं करून द्यावं आणि मोकळं व्हावं. देवाचे इच्छेने ही काही ही एक जाता जाता तंटा किंवा भांडण न होता आणि शांतीने जगण्याची कला म्हणून सांगतोय. जर सर्वांकडेच त्या भावनेने पाहायचं तर तुमच्या मतापेक्षा वेगळं मत असू शकतं आणि त्याला आदर देणं अशा भावनेने तुम्ही या गोष्टीकडे पाहावं आणि प्रश्न सोडून टाकावा, कारण आपल्याला शांती हवी आहे साधने करता. अशा मंडळींची ज्यांच्या फार अशा तक्रारी होतात ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, त्यांच्या सगळंच जीवन त्याने व्यापून जातं. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. प्रेम जर मिळवायचं असेल, आदर जर मिळवायचा असेल, तर आदर द्यायला शिकलंच पाहिजे, तरच आदर परत मिळू शकतो, तरच प्रेम परत मिळू शकतं. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा कायसी, माता वधी बाळकासी विपत्ती काढी. समर्थांनी एक उदाहरण दिले बरं का, एवढंच याच्याकडे पाहायचं, कारण समर्थांचं देखील देवाला म्हणजे परमात्म्याला आणि गुरूंना जे सर्वोच्च प्राधान्य आहे त्याकरता समर्थांनी ही ओळी दिलेली आहे. देवे भक्त कोण वधीला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागता असं देव झाला वज्र पंजरू. देवांचा देवभक्तांचा कैवारी, देव पतितासी तारी, देव होये सहाकारी अनाथांचा. देव अनाथांचा कई पक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही, देव प्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीव लगे अवघी पिसुणे, कामा न येती सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी. सद्गुरूंच्या व्यतिरिक्त जगताला देव म्हणून मानायला गेलं तर अडचणीच अडचणी आहेत. सद्गुरूंच्या ठिकाणी जे पूज्यत्व आहे ते पूज्यत्व सर्व ठिकाणी पाहण्यासाठी त्रासच त्रास आहे, पण त्याखेरीज खरी दृष्टी व्यापक होणार नाही. ही दृष्टी जर व्यापक झाली तर मग जो इतर लाभ आहे तो होईल न होईल, पण सद्गुरूंचं मात्र सख्य फार जमून जाईल. कारण देव प्रीती राखू जाणतो. आरशामध्ये तुम्ही जर डोळे टवकारून पाहिलं तर आरशातलं प्रतिबिंब देखील तुमच्याकडे टवकारूनच पाहतं, आणि तुम्ही प्रेमाने पाहिलं तर तेही प्रेमानेच पाहतं. समर्थने प्रत्येक वेळेला या नवविधा भक्तीच्या वेळेला जसा पूजेचा प्रकार हा देवाशी आहे तसाच गुरूंशी आहे, प्रत्येक वेळेला हे सांगितलेलं आहे. तसं इथेही त्यांनी सांगितलेलं आहे, सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईचे. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूस असावा. जसा देव तसेच गुरु या भावनेनी हा सख्यत्वाचा जो प्रकार आहे तो सद्गुरूंबरोबर देखील असावा. आपली पंचायत अशी आहे की सद्गुरूंवर प्रेम कधी कधी करता येत नाही, कधी कधी नेहमी आपलं असतं, पण प्रकृतीगत जर काही प्रश्न निर्माण झाला तर सद्गुरूंवर देखील नाही. बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. म्हणून ते म्हणतात देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणून देवाच्या ठिकाणी हे करावं असं म्हटलेलं आहे. देव म्हणजे अंतर्यामी असलेला जो भक्तीने प्राप्त होतो तो हा एक देवाचा अर्थ, आणि देव म्हणजे सर्वव्यापी सर्वांतरव्यापी. म्हणून सर्वत्र देव भरून राहिलेला आहे या भावनेने वर्तन करणं हा अजून एक प्रकार. पण गुरूंच्या ठिकाणी शास्त्रांनी तेच सांगितलेलं असल्यामुळं जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा विचारू. जसे देव त्याच न्यायाने गुरु परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे तेच गुरूंचं वर्णन केलेलं आहे. गुरूंचं वर्णन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम पूर्ण परमात्म्याचंच वर्णन आहे. गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम म्हणजे एकमेव एकमेव अद्वितीय असे एकच एक नित्यम नित्य स्वरूप अविनाशी विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम असा असे एवं गुण विशिष्ट पण माझे सद्गुरु माझ्या सद्गुरूंच्या अंतर्यामी मी ते या गुणांनी युक्त आहेत अशा प्रकारे पाहावं. आणि मग हे गुरु सर्वत्र भरून राहिलेले आहेत अशा भावाने मी पाहावं. जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलीला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरूंशी असावा. मुख्यतः प्रेम प्रीती या गोष्टी अतिशय अतिशय महत्वाच्या. जर नीट आठवून पाहिलं तर आपल्या घराकडे देखील आपण कित्येक काळात प्रेमाने पाहिलेलं नसतं घराकडे देखील, कारण ते अगदीच नेहमीचं होऊन गेलेलं असतं. लग्न होण्याच्या आधी आपल्या पतीकडे खूप प्रेमाने पाहिलेलं असतं, पण लग्न झाल्यावर 25 वर्षांनी 40 वर्षांनी आपल्या पतीकडे तितक्याच प्रेमाने पाहणं हे आपण सरलातेंकडून पाहिलं. स्वामीजी सरलातेंकडे कशा रीतीने पाहत असत. रोज रोज रात्री झोपताना सरलाताई थोड्या वेळ स्वामीजींचे पाय शेकून देत असत, बसत असत आणि पाय शेकून देत असत. आणि स्वामीजी सरलाताईंच्या चेहऱ्यावरून हात फिरून म्हणत असत की किती दमलीस, किती दमतेस. सद्गुरूंशी हा प्रेम प्रीतीचा जो प्रवास सद्गुरूंशी तशाच देवाच्या भावाने वर्तन करावं असं म्हटलेलं आहे ते आणि सर्व जगताशी प्रेम प्रीतीने वर्तन करणं या दोन गोष्टी फार एकमेकांपासून वेगळ्या नाहीयेत. अंतर्यामी जर प्रेमाचा प्रवाह निर्माण झाला तर तो सगळीकडे एकसारखा प्रसृत होईल. आणि जर कोणी असं ठरवेल की माझं प्रेम हे ठराविक व्यक्तींसाठीच असू शकेल तर ते प्रेम फार काळ अस्तित्वात राहणार नाही, ते कधी कधी कठोरतेचं रूप धारण करेल. जर गुलाबाचं फूल असं म्हणेल की माझा सुगंध हा मला जो पाणी घालतो आणि या बंगल्याचा जो 7-12 धारक मालक आहे त्यालाच फक्त माझा सुगंध मिळाला पाहिजे तर तो गुलाब गुलाबपणाला मुकेल, तो गुलाब राहणारच नाही. असं सर्व असल्यामुळं हा सख्यत्व हा असा सांधा आहे की दास्यत्वापासून ते आत्मनिवेदनापर्यंत जाण्याच्या करता हा सख्यत्वाचा जीवन प्रकार सख्यत्वाची जीवनदृष्टी ही अतिशय गरजेची आहे. ही दृष्टी खरं म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत सहज नेऊन जाईल. आणि हे जर जमलं नाही, जर एवढं धैर्य दाखवता आलं नाही तर आत्मनिवेदनाची पायरी काही चढता येणार नाही. आपल्या सगळ्यांना याच जन्मामध्ये जे हवं आहे ते मिळवण्यासाठी या धैर्याची गरज आहेच. अशा प्रकारचं प्रेम करण्यासाठी देखील जरा अस्मिता बाजूलाच टाकायला लागते, जरा अहंभाव बाजूलाच टाकायला लागतो, कारण अहंता आणि प्रेम हे एकमेकांच्या विरोधातच राहतात. अहंतेला दुसऱ्यांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत राहतं, तो कोणावर प्रेम करेल आणि सर्वांवर प्रेम करेल हे त्याच्या दृष्टीने जरा जडच जात. जैसा देव तैसा गुरु हा जो शास्त्रामध्ये विचार सांगितलेला आहे, तर तो गुरूंवर प्रेम करणं आणि गुरु कसं प्रेम सर्वांवर करतात हे पाहून जरा उदारच असणं, जरा व्यापकच असणं, अशा रीतीने वर्तनाची कला गुरूंपासून शिकता येते, खरी देवापासूनच शिकता येते. देव हा तर गुरूंचा गुरु म्हटलेला आहे, पण देवाचं प्रेम आपल्याला कळत नाही, ते पर्जन्याच्या अंगाने बरसतं पण आपल्याला त्याची कल्पना नसते. ते सूर्याच्या अंगाने आपल्याला ऊब देत असतं पण आपल्याला त्याची कल्पना नसते. ते वाऱ्याच्या योगाने आपल्याला स्पर्श करत असतं पण आपल्याला त्याची दात फिकत नसते. देवाचं प्रेम हे सर्वांना एकसारखं मिळतं असं असल्यामुळे विनोबा असं म्हणतात की वाघ सिंहासारखे सगळ्या जगताशी वैर धरणारे असे पण झोपेच्या वेळेला सुखाने झोपतात. कोणी वचपा काढण्यासाठी आपल्यावर काही करेल देवाच्या भरोशावरच झोपतात. जर तसा भरोसा नसता तर मग काही जणांनी जागं राहावं आणि काही जणांनी झोपावं अशी त्यांना व्यवस्था करायला लागली असती. त्या एका भरवशाने जो चालतो, त्या एका भरवशाने जो व्यवहार करायला शिकतो, तर तो या सख्यत्वापर्यंत पोचतो. मी स्वामीजींचं एक वचन नुकतंच वाचलं, तेव्हा ते प्रयोग करत असावे स्वतःच्या जीवनावर. ते असं म्हणत होते की एका माणसाने मला 75,000 रुपयाला फसवलं, पण तरीही मी त्याला पैसे देतच राहिलो, कारण मी अश्रद्ध होऊ नये अशी माझी इच्छा होती. सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे ही श्रद्धा मोडावी असं मला वाटत नव्हतं. त्यांनी हा भाव नंतर आवरलाही असेल, पण प्रश्न त्याच्या अविश्वासाचा नव्हता, पण ज्या विश्वासाने मी त्याच्याशी वर्तन करत होतो त्यांनी ते जरी मोडलं तरी देखील माझा भगवंताच्या विश्वासाशी संबंध होता, तो मी तोडू इच्छित नव्हतो असं स्वामीजी म्हणत होते. त्यामुळे हा सख्यत्वाचा प्रकार केवळ वरवरचा नाही, सख्यत्वाचा प्रकार हा आपल्याला अजून खोल आणि अजून महत्वाची अशी जीवनाची मूलभूत सूत्र सांगणारा असा निश्चित राहतो की ज्यामुळं सगळीकडे सौख्य नांदतं. सख्यत्वाची गंमत अशी आहे की सख्यत्वानी वागायला लागला की सगळीकडे सौख्य त्याच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता असते. लगेच नाही, सुरुवातीला नाही, पण परिणामत त्याची कसोटी पाहिली जाईल, पण परिणामत आणि मग जगच तुमची काळजी घेईल. तुम्ही जगावर काय प्रेम कराल असं जग तुमच्यावर प्रेम करेल, तुम्ही जगाला काय द्याल असं लोक तुम्हाला देतील. पण हे सख्यत्व हे अंतर्यामीच पाहिजे, अंतर्यामी आपल्यासारखाच तो आहे अशा भावनेने आत्मवतच त्याच्यावर प्रेम करणं हीच मूळ दृष्टी जो शिकतो, तर त्या दृष्टीमुळेच ही एवढी मोठी मजल किंवा झेप साधक घेऊ शकतो. हरि ओम तत्स. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजल तेन त्यक्तेन भुञ्जीथा मां हृदकस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति.